हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्द्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थाय च कुल्याय च नमः भार्याय च भार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शश्व्याय च फेन्याय च नमः सिगत्याय च प्रवाह्याय च
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुवार वस्तुतः सत्संगाचा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमाचा वार, परंतु आजच्या गुरुवारी आपण एक अभिनव कार्यक्रम सादर करायचं ठरवलं आहे। पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी रचलेल्या भावपूर्ण काव्यांच्या गायनाचा कार्यक्रम आज होणार आहे। जयाभंग नाही अशा त्या अभंगा रसूनी सदा गाईले पांडुरंगा, या संत वाङ्मयाशी जातकुळी सांगत काव्यरचनांना आपण काव्य तरी कसं म्हणणार। ज्या काव्यातला भाव अभंग असतो, ज्या शब्दांना परतत्वाचा स्पर्श झालेला असतो आणि ज्या ओळी हृदयाच्या गाभाऱ्यातील उत्कट प्रेमकल्लोळातून उमटलेल्या असतात, त्याला काव्य कसं म्हणावं। खचितच हे अभंग आहेत। आपल्या अंतःकरणात सतत निर्माण होणाऱ्या विकल्पांवर प्रहार करून ज्यांना भंग करणाऱ्या या रचना म्हणजे स्वामी मकरंदनाथांचा अतिगोड भावविलास आहे। स्वामी माधवनाथांच्या कृपाछत्राखाली संवेगाने साधना करत असताना मकरंदनाथांना काव्यस्फूर्ती होऊ लागली। काही रचना त्यांनी सद्गुरूंना अर्पणही केल्या। तथापि न जाणो हे कवित्व आपल्या साधना मार्गातील अडथळा तर नाही ना बनणार अशा भावनेने त्यांनी काव्य करणं जवळजवळ बंद करून टाकलं। हे सुद्धा एक प्रकारचं वाङ्मयीन तपच म्हटलं पाहिजे। गेल्या काही वर्षात स्वामी मकरंदनाथांनी अत्यंत संयमित पद्धतीने काही मर्यादित अभंग रचना केली। स्वामीजींचे सुहृद प्राध्यापक मुकुंदराव तापकीर यांनी त्यांना गोड चाली लावल्या आणि खरोखरच या अभंगांनी साधकांच्या भावविश्वासात ठाव घेतला। आज त्यातीलच काही अभंग आपण ऐकणार आहोत। स्वामीजींचे सारेच अभंग हे स्वानुभूतीच्या पक्क्या पायावर उभे आहेत। त्यांच्या अभंगातील भावगर्भता ही मनाला प्रासादिकतेकडे नेते। त्यांच्या अभंगातील प्रत्येक शब्दात आपल्या मनाला वळण लावण्याची एक विलक्षण ताकद आहे। त्यांची साधकावस्थेतील तळमळ आपल्या ओळखीशी वाटते आपलाही अंतकरणाला ती स्पर्शून जाते. त्यांच्या एकूण अभंगांचा आढावा घेतला तर लक्षात येतं की साधकावस्थेतून प्रगट होऊन ते सिद्धावस्थेपर्यंत त्यांचा पारमार्थिक यशाचा सरता आलेख या अभंगातून लख प्रकट होतो. साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आपला हात धरून आपल्याला मार्गदर्शन करतो. साधनेच्या त्यांच्या चिकाटीने तळमळीनेच त्यांना सद्गुरूंच्या चरणांशी अलगद आणून ठेवलं आणि त्या पवित्र चरणांपाशी या शरणागत शिष्याचं मन अगदी सहज रमलं, शांत झालं, विसावलं. रमले मन माझे विरमले, श्री गुरु शरणी विसावले. मिहिर गरवारे हा अभंग गाऊन या अभंग सेवेचा प्रारंभ आता करे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः.
सद्गुरु संगे
गुह्यौ मगले स्वरूप सुखाला जवैके श्री गुरु चरणी विसावले शुभ समवर्तन घड़े सर्वदा भाषण मधुमित अंगीनम रता परहित चिंतन घड़े सर्वदा मकरंदा निज सुखी रमविले मकरंदा निज सुखी रमविले श्री गुरु चरणी विसावले रमले मनमाजे विरमले श्री गुरु चरणी विसावले श्री गुरु चरणी विसावले श्री गुरु चरणी विसावले
हा अभंग ऐकताना मकरंदनाथांनी साधनेच्या काळात त्यांचं मन किती सावध किती संयमित ठेवलं होतं हे लक्षात आलं. त्यांचं जीवन सुरुवातीपासूनच ध्येयनिष्ठ होतं, त्यामुळेच सहजपणे सद्गुरु चरणी स्थिर असं राहू शकलं. ज्या सद्गुरूंच्या संगतीनं गुह्य उमगलं, ज्यांच्यामुळे स्वरूपसुख आपण जवळ करू शकलो, त्या स्वामी माधवनाथांचं गुणवर्णन करताना मकरंदनाथांचे शब्द अधिकच बहरून आले. आपल्या सद्गुरूंचं गुणगान आता किती करू नि किती नको असं त्यांना होऊन गेलं. आज मी परमहंस पाहिला प्रेम स्वरूप तो निर्मळ सुंदर गौरवर्ण शोभला. देहदारी सद्गुरूंमध्ये परमहंसाचं दर्शन होणं हा एक वेगळाच भाव राहतो. सद्भक्त हेमाताई या अभंगाचं गायन करत असताना आपणही आपल्या मनचक्षूंसमोर आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंना आणून त्यांचा प्रसन्न सहवास अनुभवूयात. हेमाताई
मी परमहंस पाहिला मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला प्रेम स्वरूप तो निर्मळ सुंदर गौरवर्ण शोभला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला प्रेम हास्य नित प्रसन्न दृष्टी मोहक मधुमुख अमृत वृष्टी जिह्वा मधुमंगला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला शुभ्रवसन बहुकोमल स्पर्शन प्रेम पाझरे सर्वांगातून माया पाप भासला हा माया बाप भासला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला नितांत सुंदर सुहास्य दर्शन नर्म विनोदी हितकर भाषण क्षीण करी मोकळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला बद्ध मुमुक्षु साधक कोणी बाल पुरुष वा असो भगिनी निरासक्त आगळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला ज्ञान देवीचा भक्त उपासक नाथपंथीचा समर्थ चालक सोहम बोधी भला हा सोहम बोधी भला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला समीप जाचा सुमने फुलती गंधित जीवन रसमय भक्ती निर्मळ सुख सोहळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला जीवन बहरे मकरंदाचे उपकार चिते जनक गुरुचे माधव जगिला भला 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 आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला
कैवल्याची मूर्ती परम पवित्र नयनी अमृत बरसतसे वेदा ही अगम्य ऐसेच एका तत्व गुरुदेव माधव नाम त्याचे इतके सुंदर समर्थ सद्गुरु महदभाग्याने लाभल्यावर अंतःकरणात काय दाटून येईल तर केवळ सद्गुरूंप्रती ओतप्रोत भरलेला प्रेमभाव आणि प्रेमभावच आणि या प्रेमाचा प्रभाव असा की ते प्रेम अंतःकरणात तसंच जपण्यासाठी श्रद्धेचं कवच त्यावर निर्माण झालं अंतरात गुरुभक्ती अंकुरली निबिड असा अज्ञानाचा अंधकार दूर झाला तत्वमसी ह्या गुरूंच्या अनुग्रहाने ह्या जीवनाचा पथ ध्येयापर्यंत स्वच्छ स्पष्ट झाला आणि मोक्ष मंदिरापर्यंत जाणं सुकर झालं प्रेमभाव अंतरात ऐकूयात डॉक्टर मुकुंदराव तापकीर यांच्याकडून
प्रेम भाव अंतरात सत्येचे कवचवरी हित गुजते कात्यासी जीवन पथ अनुसरिता तमनि बिर जायती प्रेम भाव अनंतरात काय उने आमसी अंकुरली गुरु भक्ति प्रीति चा वातेवर दिवसितये निज शांति एक ध्येय एक वेर भाव अढळ अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिरजायदुरी प्रेम भाव अंतरात तत्त्वमसी गुरुवाक्ये आत्मस्थिति लक्ष्यली सोहं चा मंत्र जपत उन्मनीत अनुभवी प्रभुमयता नित्य होत नेत मोक्ष मंदिरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिर जायतुरी प्रेम भाव अंतरात शुद्ध सत्व जीवन हे प्रभु काजी वेचियले अर्पित मन प्राणास जीवन क्रम सहज चले अथक चालना पुढे हित एक आसवुरी जीवन पथ अनुसरिता तमनि बिर जायतुरी प्रेम भाव अंतरात कोणासी सांगुवता धन्य जगी अवतरले उपकाराना प्रेम सुखे नितरमले मकरंदा काय उणे मकरंदा काय हरी जीवन पथ अनुसरिता तमने बीड जाए तुरी प्रेम भाव अंतरात श्रद्धे चे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमने बीड जाय तुरी प्रेम भाव अंतरात प्रेम भाव अंतरात।
चातक पक्षी वरीचा वरी चंचू पसरून थेंबुटा धरी जीवन सकळ ही अभेरी भूमंडळींचे आत्माराम या ग्रंथात समर्थ म्हणतात पृथ्वीवरील सर्व ही जलाचा अभेर करून ज्या आर्ततेनं चोच पसरून तो चातक पक्षी पावसाचा सूक्ष्म थेंबही वाया न दवडता वरच्यावर झेलतो तशाच आर्ततेनं सद्गुरु मुखातून निघालेलं एकही वचन वाया न दवडता श्रवण चिंतन मनन आणि तदनुसार वर्तन मकरंदनाथांकडून घडलं अथक चालणे पुढे हीच एक आसगुरी परमार्थ पथावरून अथक चालताना एका सशिष्याच्या अंतर्मनात काय इच्छा सदैव वास करून असावी याचं नेमकं दर्शन असणारा स्वामीजींचा एक मर्मस्पर्शी अभंग आता ऐकूयात गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस व्हावे सादर करतोय अभिजित चेंदुरकर
गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित्त तरमावे चैतन्य समरस भावे गुरु सेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यातवे चियले मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी रहावे चैतन्य समरस व्हावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस व्हावे तत्त्वमसि सोहं ध्यावे चिद्गगनी साक्षी असावे शून्यतेस ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्ये समरस भावे नित संगरहितता भावी निज कर्मी बुद्धि रमावी फल त्यागी युक्ति जमावी नैष्कर्म्य आत्म सुख ल्यावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्नी समरस भावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञेस सार आकळते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदातेची पहावे चैतन्नी समरस भावे मकरंदातेची पहावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे
सद्गुरूंचा अनुग्रह झाला, त्यांनी अंगीकार केला आणि गुरुवाक्यात मकरंदनाथांचं मन रमून गेलं. साधनेचा उत्तरोत्तर तीव्र होत जाणारा संवेग, भगवत भेटीची तळमळ, सद्गुरूंविषयी दाटून येणारा जिव्हाळा यांनी मकरंदनाथांच्या जीवनात परिसीमा गाठली. सद्गुरु चरणी अनन्यतेने अर्पण करून टाकलं त्यांनी स्वतःला. चित्तात होती फक्त गुरुचरणांचा केवळ रजकण होऊनच राहावं हीच एक मनीषा. गुरु शिव जावे रजकण होऊन जावे. सादर करतोय प्रणव भवाळकर.
गुरु से भजावे रजकण होनी जावे गुरु से भजावे रजकण होनी जावे रूप साजिरे नितांत सुंदर रूप साजिरे नितांत सुंदर प्रेमळ शब्दे भाषण मरु तर आशीर्वचदे दृष्टि सुधाकर वर्षावात नहावे रजकण होनी जावे गुरु सी भजावे रजकण होनी जावे निज हृदय प्रेम मंदिरे निज हृदय प्रेम मंदिरे स्मृतिरव गुंजन होतरी पवित्र तेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे रजकण हो जावे गुरु सी भलावे रजकण हो जावे स्थिति गति मती तुझा कृपे ने स्थिति गति मती तुझा कृपे ने गंधित होने समरसते ने गंधित होने समरसते ने व्यापुनी जीवन तुझा चिंतने अविरत मार्ग क्रम अविरत मार्ग क्रमावे रजकण हो सावे गुरु सी भजावे रजकण हो जावे परम दयेची अमित साठवण परम दयेची अमित साठवण घडो सर्वथा अनुरेणुतून घेतावे चुनी तेजाचे कण घेतावे चुनी तेजाचे कण जीवन उजळून यावे रजकण होऊन जावे गुरु सी भजावे रजकण हो जावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझी रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे प्रेमे जवळी धरावे रजकण हो जावे गुरु सी भजावे रजकण हो जावे
रजकण होऊनी जावे किंवा तुझा निरंतर सेवक व्हावे असं केवळ म्हणूनच मकरंदनाथ थांबले नाहीत तर एखादं व्रत घ्यावं त्याप्रमाणे सर्वस्व वेचून मन प्राण त्यात ओतून सगळ्यांना बरोबर घेऊन हे गुरुसेवेचं व्रत ते निरंतर आचरित आहेत आणि आपल्या सद्गुरूंच्या पावलांशी विनटून जे पसायदान ते मागत आहेत त्यानेच या अभंग सेवेची सांगता आता करूयात. समर्पणाची आपली उत्कट भावना यातून त्यांनी निवेदन केलेली आहे. गुरुसेवा व्रत धरून निरंतर रमले जेते धन्य खरोखर. सद्भक्त मुकुंदराव तापकीर आता हा अभंग सादर करतील.
गुरुसेवा व्रत धरुनी निरंतर रमले जेते धन्य खरोखर. गुरुसेवा व्रत धरुनी निरंतर रमले जेते धन्य खरोखर. नाही धरिली साध धनाची आस त्यागिली मान कीर्तीची. शुद्ध भावना आत्महिताची ठेवून जरले होऊन किंकर. रमले जेते धन्य खरोखर. गुरु कृपेने पूर्ण जाहले उन्मनी अनुभव लाधुनी धाले. प्रसन्नतेने जगीवतले प्रेम सुखाची करुणी पाखर. रमले जेते धन्य खरोखर. देह भाव झड झडुनी जाऊनी आत्मभावना दृढतर होनी. गुरु भक्तीतची जाता विरुनी आटुनी गेला त्या भव सागर. रमले जेते धन्य खरोखर. मायामय हा जगत पसारा सोहं बोथे सारुनी सारा. ज्ञान दीप उजळुनी अंतरा निज आनंदी राहुनी यास्तिर. रमले जेते धन्य खरोखर. भाग्य ऐसा सेवक भावे भाग्य ऐसा सेवक भावे. विनटुनी पाई दास करावे. मकरंदा हे पसाय द्यावे मकरंदा हे पसाय द्यावे हीच प्रार्थना श्री चरणावर रमले जे ते धन्य करो कर गुरु सेवा व्रत धरुनी निरंतर रमले जे ते धन्य करो कर रमले जे ते धन्य करो कर
स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे व्हावे स्वामी मकरंदनाथांनी रचलेल्या अनेक अभंगांपैकी काही अभंगांमध्ये अवगाहन करण्याचा प्रयत्न आपण आता केला स्वामीजींच्या प्रासादिक रचनांना अधिकच माधुर्य देण्याचं काम सर्व अभंग गायन करणाऱ्या साधकांनी केलं आपल्या धन्य जीवनाचं श्रेय स्वामी मकरंदनाथ आपल्या सद्गुरूंना देतात मकरंदनाथांनी अनुभवलेल्या शांतीचा कृतार्थतेचा धन्यतेचा स्पर्श अभंग ऐकताना आता आपल्यालाही जाणवला अंतर्मुख व्हायला झालं आजची ही अभंग सेवा त्यांच्या चरणी वाहून तीच कृतार्थता त्याच शांती समाधानाच्या तुषारांची शिंपण आमच्याही जीवनात व्हावी म्हणून त्यांच्या चरणी प्रार्थना करूयात मज एकची इच्छा आता आत्मराज यावा हाता देहाची कैची चिंता गुरुस्वरूपी तल्लीन व्हावे मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे व्हावे स्वामीजींना मी आशीर्वाद पर काही बोलण्याची आता सर्वांतर्फे विनंती करते
हरी हरी किती सुनियोजित कार्यक्रम असावा याच हा कार्यक्रम हा हे उदाहरण आहे असं मला वाटतं इथं माझ्या समोर जी कार्यक्रम पत्रिका आहे त्याच्यात 9-17 स्वामी मकरंदनाथ मनोगत असं आहे बरोबर 9-17 झालेले आहेत आमच्या आम्ही राहत होतो त्या वाड्यात बारामतीला एक मधू मोकाशी म्हणून मोकाशी कुटुंबीय त्यांचा भाऊ मधू तो कविता करायचा आता सध्या दौंडच्या आर्ट्स कॉलेजमध्ये तो मराठीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तो कविता करायचा आणि मला वाचायला द्यायचा किंवा बोलवायचा आणि वाचून दाखवायचा त्यांनी त्या वयात जवळपास 300-350 कविता केलेल्या होत्या तेव्हा माझ्या असं मनात आलं आपणही बघू प्रयत्न करून आणि मी करून मधुला दाखवत असे अशा काही कविता तेव्हा केलेल्या होत्या आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याला ही स्फूर्ती आहे पण मी त्याचं काही केलं नाही कविता नंतर केल्या नाहीत स्वामीजींकडे आल्यानंतर वयाचा जो फरक होता स्वामीजींच्या आणि माझ्या तेव्हाच्या आमच्या मुलांच्या आम्ही तसे घडघडून बोलून आणि हास्य विनोदाने असे स्वामीजींशी कधी समरस होऊ शकलो नाही कामाच्या निमित्ताने पुष्कळ बोलणं झालं पण काही मनातलं सांगायचं जर झालं तर तसं अवघड वाटायचं म्हणून तेव्हा मी असं विचार केला की आपण त्या त्या वेळेला आपल्याला काय वाटतं ते काव्य करून स्वामीजींना अर्पण करू, किंवा आपला एखाद दुसरा अनुभव जर आला ध्यानात तर त्याला शब्दबद्ध करू आणि स्वामीजींना अर्पण करू, अशी काव्य करायला सुरुवात झाली. आणि कालांतराने लवकरच मी ते आटोपतही घेतलं सगळं तंत्र. 1978 साली मी एखाद वेळेला काव्य करायला तेव्हा सुरुवात केली. आहेच 78-79 च्या दरम्यान आणि 81 साली मी तो उपक्रम थांबवला. मी स्वामीजींना लिहून काय अर्पण करत असे, स्वामींचे चरण धरावे, जग सारे विसरुने जावे, मी ऐसे काही नुरावे, सद्गुरुमय अवघे व्हावे, देहाते साधन करुनी, सोहमचा मंत्र जपुनी, एकत्वे गुरुसी भजुनी, सेवेसी सादर भावे, सद्गुरुमय अवघे व्हावे. अशा प्रकारे मी स्वामीजींना काव्य करून कधी कधी वाचूनही दाखवत असे, किंवा कधी कधी नुसतं अर्पण करत असे. मज मनी वाटे गुरु रूप होऊने, सद्गुरु सी आळवावे, सद्गुरु सी सद्गुरु बैसता सहजासनी, सहजासन म्या भावे, सहजासन म्या भावे, सद्गुरु चालता चरण होऊनी, सुखे त्या घेऊनी जावे, सुखे त्या घेऊनी जावे. आरती करिता निरांजनाची ज्योतची होऊनी जावे, बैसता स्वामी सोहम ध्यानी, ध्येयत्व तेची म्या व्हावे, सद्गुरु जीवन कमल होऊनी, त्याची समर पावे, कमलींच्या हृदयींचा मकरंद होऊनी, तद्रूप होऊनी जावे. अशा प्रकारे काव्य करत असे. मी आज या निमित्ताने माझी डायरी घेऊन आलो. किटली से भ्रांति आता, आनंद वृत्ति ल्यालो, नुरली से कसली चिंता, निज स्वरूपी रत झालो, मज काय उणे त्रि जगती, गुरुदेव नित्य नित्य सांगाती हृद्भुवनी त्यांची वस्ती प्रेम रज्जु जुळुनी येता मी घनानंद झालो. भोगिली उन्मनी ध्यानी चित सूर्य उदेला गगनी निज रूप स्वये देखोनी योग सार हातिये ता मी आत्मरूप झालो. सच्चिदानंद गुरु थोर वर्णनास नाही पार हेडिता नये उपकार चरणींचा किंकर होता. मी स्वये तेची झालो. अशा प्रकारची काव्य आहेत. पावस मध्ये स्वामीजींबरोबर गेलो तो तेव्हा शेवटच्या दिवशी दोन तीन दिवस अतिशय आनंदात गेले. साधना ही चांगली झाली. खूप तृप्तता वाटत होती त्यामुळं पहाटेच जाग आली आणि काहीतरी लिहावं असं वाटायला लागलं. 81 सालची गोष्ट आहे. गत जन्मी साधिले पुण्य फळाशी आले गुरुराज ओळले निज रूपी मन भरले. गत जन्मी साधिले पुण्य फळाशी बहुआस मानसी आत्मराज भेटावा. निज सुखरूप ठेवा प्राप्त जीवासी भावा. मज कृपा कटाक्षे अढळपदी बैसविले गत जन्मी साधिले पुण्य फळाशी आले. कष्टुनी किती कदा झालो बहु व्याकुळ हरवले वाटले मन मुरलीचे बोल ती आरती फिटली सुखरूप जीवन झाले गत जन्मी साधिले पुण्य फळाशी आले. मम मानस मंदिरी गुरु मूर्ती स्थापियली भक्ती भाव सुगंधित सुमनाने पूजियली चिद गगनी मिळता मी पण सारे गळले गत जन्मी साधिले पुण्य फळाशी आले गुरुराज बोलले निज रूपी मन भरले अशा प्रकारे हे मी केलेलं शेवटचं काव्य त्या दरम्यान स्वामीजींना अर्पण केलेलं नंतर एक आरती केलेली होती आणि मग हा काव्य प्रकार थांबवला. या आज तुम्ही घडून आणलेल्या या कार्यक्रमामुळं मलाही या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या असं मला वाटतं. आज मला मनोगत सांगण्यासाठी हा वेळ होता 15 मिनिटाचा साधारण, तर तो मी अशा तऱ्हेने माझं मनोगत गाऊन पूर्ण केला. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. Hari 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 Swami Ji Narayana Bola Pundali Kavarade Hari Vithal Shri Jnanadeva Tukaram Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj Ki Jai परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्री राम.